மூகம் கரோதி வாசாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் ப்ரஹ்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வர குரு சாட்சாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நம. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாஸேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீ பகவதீ அஷ்டாதசாத்யாயினீ அம்பத்வா அனுசந்ததாமி பகவத் கீதேஷிணி. நமோஸ்து வியாசவிஷாலபுத்தேருந்தாயத்தபத்திரநேத்திரேன ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத ஸ்துன்வந்தி திவ்யைஸ் வை வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தியம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தியம் யோகி யஸ்யாந்தம் ந விதுஹ சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாப சமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஶ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானேஷாம் க்ரிஸரோஜலுப்த மதுப ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதஃ சந்தானான்வசனானுபூதி பதிக சாக்ஷி ஸ்வயம் காபடீ கார்ஹஸ்தே கில ஏகநாத ஸத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் सोहम योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। माम चयो अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते स गुणान समति त्यैतान ब्रह्म भूयाय कल्पते। माला जो अव्यभिचारी भक्तीच्या योगानी भसतो तो गुणांना उल्लंघून ब्रह्मभावाला प्राप्त होतो। तेरावा, चौदावा आणि पंधरावा हे तीन अध्याय, खरं म्हणजे बाराव्या अध्यायातल्या तेराव्या श्लोकापासून, जेव्हा भक्त लक्षणं सुरू झाली तेव्हापासून ज्ञानकांड भगवद्गीतेमध्ये सुरू झालं। कांडत्रय निरूपिणी श्रुतीचही कोडी सवाणी असं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेबद्दल म्हटलेलं आहे। बाराव्या अध्यायामध्ये सर्व साधनांचा समुच्चय आहे आणि अतिशय प्रगल्भ आणि पूर्ण अशा पुरुषाचं वर्णन केल्यानंतर तो शांतीला प्राप्त होतो असं भगवंतांनी सांगितलं आणि अशा शांत झालेल्या पुरुषाची लक्षणं अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापासून सुरू केली। अर्थातच अतिशय पूर्णता ज्याला लाभलेली आहे अशा पुरुषाची लक्षणं ही भक्तियोगामध्ये बाराव्या अध्यायात आली, पण तिथपासून खरं ज्ञानकांडच सुरू झालं, कारण ती ज्ञानी पुरुषाची देखील लक्षणं, ज्ञानी भक्ताची लक्षणं ठरली। तरी देखील तेराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतंत्रपणाने ज्ञानी पुरुषाची लक्षणं देखील सांगितली, अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही इत्यादी। आणि तेरावा अध्याय हा क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष अशा प्रकारची एक गंभीर चर्चा करणारा, ज्ञेयाचं वर्णन करणारा असा अध्याय ठरला। ज्ञानकांडामध्ये हे अपेक्षितच होत। चौदाव्या अध्यायामध्ये देखील ज्ञानकांड सुरू असताना सत्व, रज आणि तम या अंगांनी भगवंतांनी निरूपण सुरू केलं। सात्विक, राजस आणि तामस जीवनाची लक्षणं भगवंतांनी सांगितली। तसंच सत्वगुणी मनुष्य काय प्राप्त करतो, रजोगुणी मनुष्य कुठपर्यंत जातो, तमोगुणी मनुष्य कुठपर्यंत जातो हे भगवंतांनी सांगितलं। रजोगुणी मनुष्य कर्म तर भरपूर करतो पण जागच्या जागीच असतो, जसा घाण्याचा बैल आयुष्यभर फिरतो बराच पण जाग्यावरच जसा फिरावा तसं रजोगुणी माणसाची स्थिती होते। तमोगुणी मनुष्य मात्र खालच्या जीवनाला जाऊन पोचतो, अधिक खाली, अधिक अधोगतीला। आणि सत्वगुणी मनुष्य ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो। ऊर्ध्वगतीला सत्वगुणी मनुष्य प्राप्त होतो तरी देखील सोन्याची का होईना पण ती बेडीच. त्यामुळे 13व्या अध्यायातल्या विषयाचा जो ज्ञानी आहे, ज्यांनी ज्ञेय जाणलेला आहे, असा ज्ञानी महापुरुष हा सात्विक असतो का राजस असतो का तामस असतो? राजस तामस असण्याची शक्यता नाही असं जर म्हटलं तर तो सात्विक असतो का? तो सत्वगुणाच्याही पलीकडे असतो, तो सत्वगुणालाही ओलांडतो असं भगवंत म्हणाले. त्याची सत्वगुणाला ओलांडण्याची जी क्रिया आहे ती क्रिया तो उदासीनासारखा असतो. उदासीनवत आसीनहा. ज्ञानामध्ये रममाण झालेला असतो, स्वरूपापासून कदापि विचलित होत नाही आणि सर्व गुण हे आपल्या आपल्या पद्धतीने वर्तन करत आहेत असं द्रष्टाहून तो पाहतो, त्याच्यात मिसळला जात नाही. प्रकृतीच्या कोणत्याही कर्मांमध्ये तो मिसळला जात नाही, तो द्रष्टुत्वाने पाहतो, तो वेगळेपणाने पाहतो. आणि असं वेगळेपणाने पाहिल्यामुळं तो गुणांना ओलांडतो आणि गुणातीत होतो असं भगवंत म्हणाले. हे त्याचं गुणातीत होणं जे आहे हे 13व्या अध्यायातल्या ज्ञानाच्या लक्षणाशी मिळत जुळत आहे. तसंच 12व्या अध्यायातल्या भक्त लक्षण अथवा ज्ञानी पुरुषाची लक्षणं याच्याशी मिळत जुळत आहे. अर्जुनाने अर्थात प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावरून भगवंतांनी गुणातीताची लक्षणं सांगितली. त्या लक्षणामध्ये महत्वाचं म्हणजे सत्व रज तम यापैकी कोणतेही गुण निर्माण झाले तरी देखील तो त्याचा आकांक्षी राहत नाही आणि ते त्याला सोडून गेले. उभय पक्षी तो त्याचा आकांक्षी राहत नाही, त्यांचा द्वेष करत नाही. ते आपल्यापाशी दिसले तरी हे प्रकृतीचे आहेत, माझे नाहीत असं ओळखून तो चालतो. सत्व रज आणि तम यांच्या कर्माबद्दल अर्थात प्रकृतीमधून निर्माण झालेल्या कर्माबद्दल म्हणून प्रकृतीबद्दल देखील आणि त्या कर्मांची अपरिहार्य फळं मिळणारच. कर्माला हात घातला आणि कर्म घडलं तर फळ मिळाल्याखेरीज राहणार नाही. त्या फळांबद्दल देखील तो अत्यंत उदासीनासारखा असतो. सत्व रज तम निर्माण झाले म्हणून तो विचलित होत नाही, तो स्वरूप स्थिती सोडतच नाही. निरनिराळी जी दुःख द्वंद्व आहेत त्या द्वंद्वांबद्दल तो अत्यंत सम असतो. त्या द्वंद्वांचं विविध प्रकारे वर्णन याच्या आधीच्याच श्लोकांमध्ये केलं. सम दुःख सुख समलोष्टाश्मकांचना तुल्य प्रिया प्रियो तुल्य निंदात्म संस्तुती मानापमानयो हो तुल्यहा तुल्यहा मित्रारी पक्षयो हो. सुख दुःख मातीचं ढेकूळ दगड सोनं तसंच प्रिय आणि अप्रिय निंदा आणि स्तुती मान आणि अपमान आणि मित्र आणि शत्रू यांच्याबाबत तो या द्वंद्वांबद्दल तो सम असतो. तसंच ही द्वंद्व निर्माण होतात तेव्हा त्याची आंतरिक स्थिती स्वरूपाची असते, तो स्वस्थ असतो, स्वरूपाच्या ठिकाणी रमलेला असतो. तसंच तो धीराने ही द्वंद्व सहन करतो, शरीराने मनाने बुद्धीने धैर्य राखून या द्वंद्वांना तोंड देतो, आपल्यामध्ये पचवतो रिचवतो नाही करतो. तसंच तो सर्वारंभ परित्यागी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कर्माच्या आरंभाची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेच्या ठिकाणी जो अभिनिवेश असतो, कर्मफलाची आकांक्षा असते ती आधीच सोडून तो कर्माला हात घालतो. कर्म सुरू करण्याबद्दलच देह कर्म करणारच, देहाची कर्म देह करतो, आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत, अशा रीतीने आरंभीच तो कर्माचा त्याग करूनच कर्म करतो, कर्ता भावनेचा त्याग करून कर्म करतो, म्हणून सर्वारंभ परित्यागी असं त्याचं एक विलक्षण लक्षण भगवंतांनी सांगितलं. या श्लोकाचं प्रयोजन काय? मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. मग करावा असा अभ्यास. जेव्हा जेव्हा सत्व रज तम निर्माण होतील तेव्हा मग त्यांच्याबद्दल द्वेषही नाही आणि कांक्षाही नाही. करा अभ्यास. सत्व रज तम निर्माण झाले तरी देखील त्यांच्याबद्दल उदासीन राहतो, राहून दाखवा बरं. सत्व रज तम यांच्यामुळे तो विचलित होत नाही, करून दाखवा. तुमच्या समोर एकाने येऊन सांगितलं की अमुक अमुक जमीन खरेदी कर, फार मोठा फायदा आहे, पैसे आहेत खिशात, विचलित न होता तोंड देऊन दाखवा, खरेदी करा विचलित न होता, करा अथवा न करा, अमुक अमुक शेअर्स घ्या, चांगलाच फायदा आहे, पुढच्या महिनाभरामध्ये तुम्ही पाहिली नसेल अशी रक्कम तुम्हाला मिळेल. विचलित न होता करा, करा अथवा करू नका, घ्या अथवा घेऊ नका, घेऊ नका असं भगवद्गीता सांगत नाहीये. रजोगुण जेव्हा निर्माण होतो तेव्हा विचलित होऊन न होता करून दाखवा बरं. ऐकायला सोपं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे, नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, विष खाये ग्रासो ग्रासी, धन्य तोची एक सोसी, तुका म्हणे करून दावी, त्याचे पाय माझे जीवी. जो हे करून दाखवेल त्याचे मी पाय धरीन असं तुकाराम महाराज म्हणतात. इतकं सोपं आहे. सत्वगुण निर्माण झाला, विचलित न होता तोंड देऊन दाखवा. मोठ्या भाग्याने तुम्ही पंढरपूरला उभे आहात वारीत, आणि लॉटरी पद्धतीने तुमचा नंबर लागला मुख्यमंत्र्यांबरोबर पांडुरंगाची महापूजा करण्यासाठी. म्हणून विचलित न होता पूजा करा. सत्वगुण निर्माण झाला तो त्याचं काम करतोय, मी स्वरूप असतं, इतकं सोपं नाही. आळंदीला जा, प्रचंड गर्दी आहे, आणि कसं कोण जाणे तुम्हाला एकदम आत जायला मिळालं. सत्वगुणामध्ये न अडकता दर्शन घेऊन दाखवा, इतकं सोपं नाही. तमोगुणाचे प्रसंग येतात, भांडणं मतभेद, आवाज चढतो, ते आवाज चढवू नका म्हणत नाहीयेत. ते असं म्हणतात की स्वस्थ रहा आणि गुण गुणांच्या ठिकाणी वर्तन करतायत असं समजा. जसं महाराज ते वामनराव ज्ञानेश्वरी त्यांच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचत बसले ते महाराजांच्या बाजूला, आणि महाराज भाऊ बंधांशी भांडत होते, प्रॉपर्टीवरून भांडण चाललेलं होतं, शिरा ताणून महाराज अरडाओरडा करत होते, शिरा लाल बुंद, चेहरा डोळे मोठे, आवाज चढलेला, शिरा ताणल्या गेलेल्या, आणि भाऊ बंद शिव्या देत होते तर महाराज देखील शिव्या देत होते. ते वामनराव ज्ञानेश्वरी इतके चकित झाले, त्यांना ज्ञानेश्वरी असं म्हणायचे, सतत ज्ञानेश्वरी वाचायचे, म्हणून त्यांचं आडनाव काही वेगळं होतं, कुलकर्णी किंवा असं आडनाव होतं. तर त्यांनी महाराजांना मध्येच थांबून म्हटलं की हा एवढ्या श्लोकाचा अर्थ जरा सांगता का. तो श्लोक होता काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. शेजारीच बसलेले होते. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः, जरा याचा अर्थ सांगता का असं ते महाराजांना म्हणाले. तर एका क्षणात महाराज वामनरावांकडे वळून म्हणाले की वामनराव एवढं जरा नाटक होऊ देत, मग तुम्हाला अर्थ सांगतो. परत तोंड वळवलं मोठमोठ्यांचा शिव्या स्वरूप करून दाखवा. गुणांमध्ये सापडायचं नाही हे जे वर्णन आहे, हे वर्णन आपल्या जीवनाशी नातं सांगत नाही कुठेही. गुणातीताच जे लक्षण आहे ते लक्षण आणि आपलं जीवन याच्यात महत अंतर आहे, फार मोठं अंतर आहे. गुणांचंच वर्तन चाललेलं आहे आणि आपण अलिप्त आहोत हे बोलायला जरी सोपं वाटलं तरी देखील अलिप्त राहणं हे फार कठीण आहे. त्याच्याकरता सारखं सावध राहणं गरजेचं आहे. सावधानता नसेल तर अलिप्तता कशी साधली जाणार? मी अशी एक गोष्ट वाचली की मुल्ला नसरुद्दीन आणि त्याचे दोन मित्र एका खोलीवर एकत्र राहत होते आणि रोज त्या तिघांमध्ये स्वयंपाक कोणी करायचा, भांडी कोणी घासायची, केर कोणी काढायचे यांच्याविषयी वाद होत असत, अतिवाद होत असत, विशेष करून स्वयंपाकावर. प्रत्येक जण आयत्या वेळेला यायचा आणि दुसऱ्याला म्हणायचा की तू करून ठेवायला पाहिजे होतं. अनेक उपाय केले पण काहीच चालले ना. स्वयंपाक वेळेवर होत नव्हता, चिडचिड तशीच राहत होती. शेवटी त्यांनी तोडगा काढला. मुलाचा एक मित्र होता, तो म्हणाला की आता या स्वयंपाक या प्रकरणापासून तुम्ही बाजूला व्हा, आता मी सगळा स्वयंपाक करते, तुम्ही आता स्वयंपाकाची काळजी करू नका, फक्त एक करा की मी जे करीन ते मुकाट्याने जेवा. जर एकदा आडवं तिडवं तुम्ही बोललात तर मग मी कधीच स्वयंपाक करणार नाही, मग तुम्हाला स्वयंपाक करायला लागेल. बाकीच्या दोघांनी, मुलांनी आणि त्याच्या मित्रांनी ते मान्य केलं. आईचं जेवण मिळतंय, काय थोडं इकडं तिकडं असेल तरी सहन करू आणि जेऊ. पण तो इतका गचाळ स्वयंपाक करायला लागला, इतका बेचव, तरी देखील जर विरुद्ध बोललं तर जो बोलेल त्याच्या माथी स्वयंपाक येणार. त्यामुळे दोघही मुकाट्याने जेवत होते. एके दिवशी ते सहन करता करता मुलाला अगदी अशक्य झालं, शक्यच नाही आता. आणि वैतागून मुल्ला म्हणाला की काय जेवण जेवतोय, गेले कित्येक दिवस, घोड्यांना असं जेवण मिळालं नसेल असं जेवण मिळतोय. तर स्वयंपाक करणाऱ्या मित्रांनी त्याच्याकडे चमकून पाहिलं की आता याच्यावर आली वेळ स्वयंपाकाची. मुल्ला म्हणाला की घोड्यांना मिळत नाही असं असं जेवण मिळतंय, गेले कित्येक दिवस मी पाहतोय. आणि एका क्षणात लक्षात आलं की आपण काय बोलतोय, स्वयंपाकच डोक्यावर येऊन आता आपल्या बसेल. मुल्ला म्हणाला पण फार स्वादिष्ट, फार स्वादिष्ट. अर्ध्या वाक्यात बेसावध आणि पुढच्या अर्ध्या वाक्यात लगेच सावध झाला. म्हणाला की चव मात्र फार सुंदर आहे, घोड्यांनाही असं मिळत नसेल. हे जे आपलं सगळं जीवन असं अर्ध्या अर्ध वाक्य बेसावध आणि अर्ध वाक्य सावध असं चालतं. बोलता बोलता कल्पना येते आणि सुधारून घेतो, वागता वागता कल्पना येते आणि सुधारून घेतो. इथं हा गुणातीत वागतोय असा की बेसावतपणा दिसतच नाहीये, बेसावतपणाच नाही, कायम स्वस्थ, विचलित न होणं. मला असं वाटतं की या श्लोकाला आणि पुढच्या श्लोकाला जी परंपरा आहे ती परंपरा या गुणातीताच्या लक्षणेच्या अतिशय किचकट अवघड अशा गोष्टीमध्ये या श्लोकांची परंपरा आहे. हे अशक्य आहे. अशा प्रकारचा अभ्यास गुणातीत करतो. आपण गुणातीत होणार कसं? आपण प्रत्येक वाक्याचं पहिलं अर्ध वाक्य जर चुकत असू तर गुणातीत कसं होणार? या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की मला म्हणजे श्रीकृष्णाला सगुण रूपाला निर्गुण परमात्म्याशी जवळीक आणि गुणातीत होणं याचा अभ्यास. आधी निर्गुण परमात्म्याशी जवळीक हीच कठीण गोष्ट आणि गुणातीताचा अभ्यासही तितकीच कठीण गोष्ट. किंवा असंही म्हणता येईल की निर्गुण परमात्म्याशी जवळीक जर साधली तर त्यालाच गुणातीत म्हणायचं. परमात्म्याशी ज्यांनी एकरूपता साधली, अव्यभिचारी भक्तीने निर्गुण परमात्म्याशी जो एकरूप झाला गुणातीतच झाला. अभ्यास कसा शक्य आहे? म्हणून या तीन चार श्लोकांमध्ये ज्या श्लोकात अभ्यास सांगितलाय तो हा श्लोक आहे. आणि हा अभ्यास निर्गुणाशी एकरूपतेचा नाही, हा अभ्यास सगुणावर प्रेम करण्याचा आहे. हा अभ्यास सगुणाबरोबर राहण्याचा आहे. सगुणाची भक्ती करण्याचा हा अभ्यास आहे. सगुणावर विश्वास टाकण्याचा हा अभ्यास आहे. सगुणावर श्रद्धा ठेवण्याचा हा अभ्यास आहे. भगवंत सांगतात की तुला एवढं सगळं सत्व रज तमांबद्दल द्वेष नाही, आकांक्षा नाही, उदासीनासारखा राहा किंवा तो राहतो, द्वंद्वांबद्दल सम असतो, स्वस्थ असतो, धीर असतो, तसं सर्वारंभ परित्यागी असतो. पण हे समोर जर उदाहरण नसेल तर जमणं कठीण आहे. तसं आचरण करणारी व्यक्ती असेल तरच हे जमेल. म्हणून माम चयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती इत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. माझी अव्यभिचारी भक्ती करून जो सेवा करतो, गुणातीत होण्याचा उपाय सत्वगुण आहे. पण अहंकाराशिवाय सत्वगुण कसा राहतो हे जर पाहायचं असेल तर माझ्या सोबतच राहायला लागेल. नाहीतर एखाद्या वेळेला तुला तुझ्या स्वतःच्या उदाहरणामध्ये तू पोचलास असं वाटायची शक्यता आहे. तू गडबड करशील, तू चूक करशील, तुला असं वाटू शकेल की तुझं जे वर्तन आहे त्या वर्तनामध्येच सत्वगुण आहे पण सत्वगुणाचा अभिमान नाही असे आपण आहोत असं तुला वाटेल. कदाचित नसताना तुला ते वाटेल. पण तो अभ्यास कसा असतो हे जर पाहायचं असेल तर तू मला पहा असं भगवंत म्हणतात. माझ्याबरोबर राहा, तुला समजेल. करता भाव न ठेवता कर्म कसं करायचं माझ्याबरोबर राहा म्हणजे कळेल. मी कर्म करणारा आहे, माझ्या कर्मांमध्ये करता भाव नाही, माझ्या कर्मांमध्ये कर्माला हात घातलं तेव्हाच करता भावाचा त्याग करून फलभावनेचा त्याग करून मी नेहमीच कर्म करणारा असल्यामुळं योगयुक्त चित्ताने निर्गुण खूप तटस्थ, निर्गुण परमात्मा तुमच्याबाबत काही करत नाही, पण सगुण परमात्मा त्याची कर्म तुम्हाला पाहता येतात. निर्गुण परमात्म्याची कर्मही पाहता येतात, पण आपण फार बोध घेत नाही. जसं सूर्याचं उगवणं हे निर्विमानपणाने आहे, नियमित आहे, कोणतीही आकांक्षा त्याच्यामध्ये नाही, कोणताही विशेष अभिनिवेश नाही. एवढा मोठा उपकार करत असला तरी देखील तो उपकार करण्याचा नाद घेऊन सूर्यास्तच करायचा नाही असं सूर्याच्या कर्मामध्ये नाही. पण आम्हाला निर्गुण परमात्म्याची जगतामध्ये चाललेली कर्म कळत नाहीत. आम्हाला वाटतं निसर्गाय करणारच, स्वतःजवळ काही न राखता मेघ कसे बरसतात आणि सगळ्याच्या सगळं देऊन टाकतात आम्हाला नाही कळत. आम्ही म्हणतो वा आकाश काय निरभ्र झालं, पण मेघांनी स्वतःकडे काही नाही ठेवून घेतलं हे आम्हाला कळत नाही. निर्गुण परमात्म्याची कर्म मुळात ही परमात्म्याची आहेत हेच समजत नाही. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून पाऊस पडला एवढा आपल्याला कळतं, पण कसा झाला कमी दाबाचा पट्टा, कोणाकोणाचा हातभार लागला निसर्गामध्ये याच्याकरता. एक वृक्षाचं पान हलतं तर समग्र जगताचा त्याच्याशी संबंध आहे. वारा हलतो, आकाशामध्ये तेवढी स्पेस निर्माण झाली, कुठेतरी उष्णतेनी हवा वर गेली, थंड हवा तिला उष्णता लागून उष्णहून वर गेली, तिथं पोकळी निर्माण झाली म्हणून वारे वाहिले, म्हणून झाडाचं एक पान हललं. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता आम्हाला कुठं कळतं? आम्हाला एवढंच कळतं की वारा पाहिजे. परमात्म्याची कर्म कळतात कुठं? कळत नाहीत. पण अपेक्षा आहे की माझी कर्म कळावीत, माझं चालणं समजावं, माझं बोलणं समजावं. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी, हे आपल्याला कळत नाही. पण माझं सर्वांना आनंद देत, प्रेम देत, अत्यंत न गुंता, ममत्व न राखता, पण सर्वांना भगवत भक्तीकडे घेऊन जाणारं, ईश्वरीय भावाकडे घेऊन जाणारं असं वर्तन तर कळेल का? कळणार नाही. कळेल का की त्याच्यामध्ये सत्वगुण आहे पण सत्वगुणाचा अहंकार नाहीये? सर्व कर्मामध्ये मी उदासीन असतो हे कळेल का? नाही कळणार. उष्टी शेण खरकटी काढतोय, घोड्याची मान खाजवतोय, रथाला तेल पाणी देतोय, कळेल का? नाही कळणार. एवढं मोठं राज्य शकट जे मिळण्याची सोय असताना उग्रसेनाला तिथं बसवतोय, काही तुला कळेल का? कळणार नाही. आपलं कसं असतं, एक एक एवढं भांड देखील ते जर मिळालं नाही तर आपलं कसं खालीवर होतं, प्रॉपर्टी करता कसे खून पडतात, कशा कोर्ट केसेस होतात. माझ्या वागण्यावरून काही कळेल का? कळणार नाही. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. अव्यभिचारी भक्तीनी माझं जो सेवन करतो, कळणं गरजेचं आहे. म्हणून हे गुणातीत, माझ्या संगती खेरीज गुणातीताचा अभ्यास हा अशक्य आहे असं भगवंतांना सांगायचंय. व्यभिचारी आणि अव्यभिचारी नंतर बघू, पण माझी संगत गरजेची आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. माझी म्हणजे त्यांची, सगुण रूपाची. व्यक्तिपूजा म्हणू नका. कारण तो पूज्यच आहे. मी कसा भक्ती निर्माण करतो, मी कशी देहातीत असणारी वस्तू दाखवतो, मी माझ्या सर्व कर्मांपासून कसा अलिप्त असतो, माझ्या भक्तीनीच हे कळेल, माझ्यावर प्रेम केल्यानेच हे कळेल. माझ्या विचारांप्रमाणे चालूनच हे कळेल, पण माझ्या विचारांप्रमाणे चालायचं असेल तर माझी संगत गरजेची आहे. म्हणून सगळ्या संतांनी, कुठल्याही संतांना निर्गुण समजत नव्हतं असं नाही, ते तर निर्गुणाच्या बोधात असताना त्यांनी सगुणाबद्दल जे प्रेम दाखवलं, ज्ञानेश्वर महाराजांना जो बोध झाला, बहुती जन्मी मागली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका, असं खरं म्हणजे स्वतःबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण सद्गुरूंची कशी संगत मिळालेली होती, कोणालाही हेवा वाटेल एवढी सद्गुरूंची संगत ज्ञानेश्वर महाराजांना मिळाली. घरात सद्गुरु होते, वडील बंधू. पाहिलं ना कसे वर्तन करतात, कसे अलिप्त असतात, कसं प्रेम आहे, कसं ज्ञान आहे, कशी क्षमा आहे, कशी शांती आहे, कसा परोपकार आहे आणि कसा या कोणत्याच गोष्टीचा अभिमान नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. कशा करता म्हणाले, अशाच करता म्हणाले की त्यांच्या संगतीनेच काय होईल ते होईल. बुद्धीमुळे नाही होणार, ऐकल्यामुळे नाही होणार. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, प्रवचन करून किंवा ऐकून आत्मा नाही प्राप्त होत. न मेधया आणि बुद्धी कौशल्यानेही नाही. न बहुना श्रुतेन यमे वैशा वृणुते तेन लभ्या. त्याच्याकरता त्या आत्म्याचीच कृपा व्हायला लागते, त्या परमात्म्याचीच कृपा व्हायला लागते. ती कृपा ज्यांच्या माध्यमातून होते, समजते, ते सद्गुरू असतात. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. का सुख झालं, अशा करता सुख झालं की हा जगजेठी आहे, जगन्नियंता आहे हे समजलं. जगन्नियंता असण्याचा अभिमान ज्याच्या ठिकाणी नाही पण जो जग चालवतो त्याला पाहिलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. संत सगुणामध्ये रमले, अशा करता रमले की आपल्याला कितीही तत्व ऐकली तरी रोल मॉडेल आवश्यक असतं. असं कोणी केलंय का केलं नाहीये का या नुसत्या ग्रंथातल्या गोष्टी आहेत. हे कोणी केलेलं आहे, असं कोणी वर्तन केलेलं आहे, असं कोणी वागलेलं आहे, त्याचा उपयोग होतो. त्यांनी कसं गुणांना ओलांडलं, भाऊसाहेब केतकरांना महाराज म्हणाले की आता तुमच्या प्रपंचाची जबाबदारी माझी. भाऊसाहेब तुम्ही आता इथं आलात, तुमच्या प्रपंचाची जबाबदारी माझी. काही घरात अडचणीचे प्रसंग आले तर भाऊसाहेब म्हणत असत की महाराजांनी जबाबदारी घेतली, आता आपण चर्चा करून काय होणार आहे. महाराजांनी जबाबदारी घेतली आहे म्हणजे तुम्ही सुखात राहण्याची नाही, तुमच्या प्रपंचाची परमार्थासकट जी जबाबदारी आहे, बोधापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी. दुःख येतील त्यांनी देहबुद्धी कमी होईल, अडचणी येतील त्यांनी देहबुद्धी कमी होईल. दुःखच येऊ नयेत अशी महाराजांनी तरतूद नव्हती केली. महाराजांनी सांगितलं की भाऊसाहेब तुमच्या नावाला बट्टा नको लागायला. नोटिशीत तुमचं नाव आहे ना, तुम्ही शेती करत नसला तरी 800 रुपये पाठवून द्या. 800 रुपये त्या काळात भावानी कर्ज काढली, आम्ही कोकणात जाणारही नाही, आम्हाला काय गरज आहे आता. आता तो बघून घेईल, आम्ही आम्हाला जेवढं करायचं तेवढं केलं. सगुणाबरोबर राहताना फार संदेह निर्माण होऊ शकतो, कारण सगुणाचा सल्ला तुम्हाला असा असायला हवा तसा प्रत्येक वेळेला येणार नाही. भाऊसाहेब म्हणाले जी महाराज तुम्ही म्हणता तर पाठवून देतो, हे अवघड आहे. सोनोपंतांना वाटण्या जेव्हा झाल्या तेव्हा सोनोपंत म्हणाले की हा वडिलार्जित देह मला मिळाला एवढा पुरे आहे, वडिलार्जित जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही बघून घ्या. संतांची अव्यभिचारी भक्ती केली तरच कळण्याची काहीतरी शक्यता आहे, संतांच्या संगतीतच काहीतरी कळण्याची शक्यता आहे, नाहीतर कळण्याची शक्यता नाहीये. नाहीतर न कळण्याची शक्यता जास्त आहे. गुणांमध्ये अडकवणं हे जगताचा उद्योगच आहे. संतच केवळ असे असू शकतील की संत तुम्हाला तुम्ही गुणांमध्ये न अडकता कसं राहायचं हे सांगतील, शिकवतील. स्वामीजी प्रवचनाला निघाले ते तेव्हा फोन आला की आजी गेल्यात, सरलाताईंच्या आई. जोशी हॉस्पिटलमध्ये गेल्या. स्वामीजी म्हणाले बरं आहे, मी प्रवचन उरकतो आणि येतो. सत्यसाई निलयमध्ये गेले, त्यांचं दासबोधाचं प्रवचन जवळपास 50-55 मिनिटाचं असायचं. त्या दिवशी जरा 45 मिनिटाचं प्रवचन झालं आणि स्वामीजींनी प्रवचन थांबवलं. म्हणाले मला जरा जायचंय. खाली आल्यावर गाडीत बसल्यावर सरलाताईंना सांगितलं की आई गेली आहे म्हणून आपण जोशी हॉस्पिटलमध्ये चाललोय. संत कसे वागतात हे आपल्याला माहिती आहे, आपल्या आपण स्वामीजींना पाहिलेलं आहे, स्वरूपानंदांना पाहिलेलं आहे. त्यांची अव्यभिचारी भक्ती केली तर ते गुण आपल्या अंगात येतील असा हा श्लोक सांगतोय. मामचयो अव्यभिचारेण, जे त्यावेळेला गुणात सापडण्याचा व्यभिचार करता कामा नये. तर एकनिष्ठतेने संत जसे संतांकडे पाहून जीवन जगणं ही कला शिकणं गरजेचं आहे. संतांबरोबर केवळ राहून देखील हे समजू शकतं. अंबुराव महाराज इनामदार त्यांच्याकडे उमदीकर महाराज गेलेले असताना कोपऱ्यात हात जोडून उभे राहिले प्रवचनाच्या वेळेला. महाराज म्हणाले की पुढे ये, तू माझ्याबरोबर आलायस, तू जर असं वेड्यासारखं कोपऱ्यात हात जोडून उभा राहिलास तर हे इनामदारांना काय वाटेल, तू इथं गादीवर बस बरं. अंबोरा महाराज गादीवर बसले, पण इतक्या संकोचाने गादीच्या अगदी टोकाला बसले कि ते सगळे प्रतिष्ठित गावातले लोक बसलेले असताना अगदी ते वेगळंच दिसत होत. महाराजांनी परत बोलवलं की तुला गादीवर कसं बसायचं हेही कळत नाही, त्याच्या ऐवजी आपल्या कोपऱ्यात जाऊन उभा राहा. बर म्हणाले, कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. संत तुमचा अपमान करत नाही तोपर्यंत, तुमचा अपमानही एखाद वेळेला त्यांनी केला आणि तुम्ही गुणात सापडला नाहीत, असं सहसा होत नाही. उमदीकर महाराज काही सहसा कोणाचा अपमान करत नव्हते. अप्रतिम परीक्षा देखील अप्रतिम शिष्याचीच घेतली जाते. तुम्ही जशी जशी जसं जसं अभ्यास कराल, मोठे व्हाल, तशा तशा मोठ्या परीक्षा होऊ शकतात. परीक्षा तर होतच असते, तसं बसल्यावरही नुसती परीक्षा होते, उठतानाही परीक्षा होते, चालतानाही परीक्षा होते, तुम्ही बोलताय कोणाशी तरी परीक्षा चाललेली असते. तुम्ही स्वामींच्या संगतीत येऊन गेलात आणि बाहेर काय बोलताय ही परीक्षाच आहे. तिथं तुमच्या आत तर स्वामी जे आहेत ते तर ऐकतायत. सद्गुरु असं ती हृदयात सच्छिष्या ते जागवित. म्हणून अव्यभिचारी भक्तीनी माझं जो सेवन करतो, माझ्या बरोबर राहतो, सगुणां समतीत्ययतान ब्रह्मभूयाय कल्पते, तो गुणांना ओलांडतो, ब्रह्मभावाला जाऊन प्राप्त होतो असं म्हणतात. हे सगळे गुण राहिले बाजूला, हे गुण तर संपादन करायचेच आहेत, पण कोणाच्या संगतीत करणार आहेत, तर सगुणाच्या संगतीत हे करणार आहेत. म्हणून फार थोड्या ठिकाणी, आता फार योगायोगाने इथं आणि रवी वेळ संपली, रविवारी आपली सकाळची जी प्रवचनं चालली आहेत ती देखील भगवंत स्वतःला उद्देशूनच काहीतरी बोलतायत अशी चाललेली आहेत. किं पुनर्ब्राह्मणा पुण्याहा भक्ताहा राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. माझं भजन कर म्हणजे श्रीकृष्णाचं कर. अपिजेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. माम म्हणजे काय? निर्गुण परमात्मा. दुराचार्यातला दुराचारी तो अव्यक्त अक्षय सच्चिदानंद परमात्म्याला कसा अनन्य होऊन भजेल? श्रीकृष्णाला. साधू एव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सः क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतिं निगच्छति कौन्तेयः प्रतिजानीहि नमे भक्तः प्रणश्यति. माझ्या भक्ताचा नाश होत नाही, तसंच पापयोनी स्त्रिया वैश्य शूद्र हे जर अनन्य भावानी मला भसतील म्हणजे श्रीकृष्णाला, ते पियाती परांगती, त्यांना देखील परागती परमगती मिळते. म्हणून मन मना भव मद भक्ता मद्याजी माम नमस्कुरु. अगदी पर्सनलाइज्ड आहेत श्रीकृष्णाकरता, सगुण रूपाकरता लिहिलेले श्लोक आहेत. कारण हे जीवन जगणारा जो आहे त्याच्यापासूनच खरं काय ते समजायचं आहे. पोथ्यांमधून नाही समजणार, पुस्तकांमधून नाही समजणार. जे समजेल त्याच्यात जे कमी आहे ते कमी संतच भरून काढतील. याच्यातही सांगायचं पुष्कळ राहिलेलं आहे, ते श्रीकृष्णांच्या संगतीतच भरून निघेल, सद्गुरूंच्या संगतीत भरून निघेल. म्हणून मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्ययतान ब्रह्मभूयाय कल्पते. आता व्यभिचारी भक्ती म्हणजे काय, अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. भक्ती म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. बरेच विषयाच्यातून हे जर असा पडाव टाकून जर राहिलो तर बराच काळ इथं राहण्याची शक्यता आहे आपण या श्लोकापाशी. तसा वरवर दिसतो तसा साधा श्लोक नाही. प्रत्येक शब्द महत्वाचा, माम महत्वाचा. अव्यभिचारेण भक्तियोगेन महत्वाचा, सेवते महत्वाचा. तो गुणांना उल्लंघतो महत्वाचा. ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्माला जाऊन प्राप्त होतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन खरंच सगुण निर्गुण एक पण सगुणाच्या अंगाने केलेलं आहे. आणि पुढचा श्लोक तर ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम, ब्रह्माचं देखील अधिष्ठान मी आहे. कारण श्रीकृष्णांसारखे लोक झाले नसते तर ब्रह्म काय कळेल, कसलं आले ब्रह्म. व्यासांसारखे झाले नसते, श्रीकृष्णांसारखे झाले नसते तर ब्रह्म ब्रह्माच्या जागी असतं हे खरं आहे, पण ते आहे हे सांगितलं कोणी असतं. म्हणून मी त्याचं अधिष्ठान आहे असं भगवंत म्हणतात. ब्रह्म वगैरे देखील माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, त्याची प्रतिष्ठा मी आहे. इतक्या उंचीपर्यंत भगवद्गीता इथं जाऊन पोहोचली. आपण यथावकाश बघू. हरिओम तत्सत्. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.